आजचे दैनिक सुभक्ती परबोध 27 मार्च पुनरुत्थानाचे 10 परिणाम आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. पहिले करिंथ 15:17. येशूच्या पुनरुत्थानाविषयी येथे 10 आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्याविषयी आपण ख्रिस्ताचे ऋणी असायला पाहिजे. 1. एक असा तारण करता ज्याला पुन्हा कधीही मरण येणार नाही. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. रोमकरासपत्र 6:9. 2. पश्चाताप. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले, त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. प्रेषित 5:30-31. 3. नवा जन्म. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. 1 पेत्र 1:3. 4. पापांची क्षमा. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. 1 करिंथ 15:17. 5. पवित्र आत्मा. त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्ष आहोत, म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. प्रेषित 2:32-33. 6. निवडलेल्यांसाठी दंडाज्ञा नाही, तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. रोमकरासपत्र 8:34. 7. आम्हाबरोबर येशूची वैयक्तिक सहभागिता आणि संरक्षण. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मत्तय 28:20. 8. येणाऱ्या न्यायनिवाड्याचा पुरावा. असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. प्रेषित 17:31. 9. देवाच्या भावी क्रोधापासून तारा. आम्ही त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहतो. त्या पुत्राला, म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे. 1 थेसलनी 1:10. रोमकरासपत्र 5:9. 10. मरणातून आमचे स्वतःचे पुनरुत्थान. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हालाही उठवेल व तुमच्याबरोबर सादर करेल. 2 करिंथ 4:14. रोमकरासपत्र 6:4. 8:11. 1 करिंथ 6:14 व 15:20.